गलती करास पत्र अध्याय 3। अहो मूर्ख गलतीकरांनो, ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले जाहीर रीतीने तुम्हाला वर्णन करून सांगितले होते, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे? मला तुमच्याकडून ही एक गोष्ट शिकायची आहे। आत्म्याची दाणे तुम्हाला नियमशास्त्राचे पालन करण्याने मिळाली आहेत की सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवल्याने मिळाली आहेत? तुम्ही इतके मूर्ख आहात का की जे जीवन तुम्ही आत्म्यात सुरू केले ते आता देहाने पूर्ण करीत आहात? तुम्ही व्यर्थची इतकी दुःखे अनुभवली का? माझी आशा आहे की ती व्यर्थ नव्हती। देव जो तुम्हाला आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्ये चमत्कार करतो, तो तुम्ही नियमशास्त्राचे पालन करता म्हणून का स्वार्थ ऐकून तीवर विश्वास ठेवला म्हणून तो हे करतो? ते अब्राहमाविषयी पवित्र शास्त्र सांगते तसे आहे।
त्याने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्यासाठी देवाकडून नीतिमत्व असे गणण्यात आले।
मग तुम्हाला समजले पाहिजे की जे विश्वास ठेवतात तेच अब्राहमाचे खरे वंशज आहेत। पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरविल। त्याने अब्राहमाला पूर्वीच स्वार्थ सांगितले की
तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील।
म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वासणाऱ्या अब्राहमासह आशीर्वाद मिळेल, परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की
नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही तो शापित असो।
नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही हे उघड आहे, कारण शास्त्र सांगते की विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल। नियमशास्त्र विश्वासाचे नाही, त्याऐवजी पवित्र शास्त्र असे सांगते की
जो कोणी ते पाळतो तो त्यामुळे जगेल।
ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे। आपणासाठी शाप होऊन त्याने हे केले असे लिहिले आहे,
प्रत्येक जण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो।
ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केले यासाठी की अब्राहमाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेशांना मिळावा, यासाठी की विश्वासाद्वारे आम्हाला आत्म्याचे अभिवचन मिळावे। बंधूंनो, मी तुम्हाला रोजच्या जीवनातील उदाहरण देतो। ज्याप्रमाणे मनुष्यांनी केलेला करार कोणीही रद्द करत नाही किंवा त्यात भर घालीत नाही, या बाबतीत सुद्धा तशीच आहे। अब्राहमाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती। लक्षात घ्या की ते आणि त्यांच्या वंशजांना असे अनेक जनासंबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते आणि तुझ्या संतानाला आणि तो वंशज ख्रिस्त आहे। माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की देवाने अगोदर निश्चित केलेला करार 430 वर्ष उशिरा आलेल्या नियमशास्त्राने अभिवचन रद्द करण्यास केला नव्हता, कारण वतन जर नियमशास्त्रावर अवलंबून होते तर येथून पुढे ते अभिवचनावर अवलंबून असणार नाही। परंतु देवाने अभिवचनामुळे अब्राहमाला मुक्तपणे हे वतन दिले। तर मग नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनाला जोडण्यात आले होते। नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशिया मध्यस्थ्यांच्या हाती देण्यात आले। आता मध्यस्थ हा फक्त एकाच पक्षाचा नसतो, पण देव एकच आहे आणि त्याची अभिवचने दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाहीत। नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही, कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल तर मग नीतिमत्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल। पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की संपूर्ण जग हे पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना देण्यात यावे। हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणास कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते आणि हा येणारा विश्वास आम्हाला प्रगट होईपर्यंत आम्हाला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते। त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे। म्हणून नियमशास्त्र जे आपणाला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते ते आपले पालक होते, पण आता हा विश्वास आलाच आहे। तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही, कारण तुम्ही सर्व स्वार्थेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. तेथे यहुदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहमाचे संतान आणि देवाने अब्राहमाला दिलेल्या वचनानुसार वारस आहात.